चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी भेट। मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना भेट देण्यात आली। पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा फायदा देशाच्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसंच लहान शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे। शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले। सरकारनं आधी 2 हेक्टरपर्यंत जमीन धारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा फायदा देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता सर्व शेतकऱ्यांना ह्याचा फायदा मिळणार आहे। कॅबिनेटच्या बैठकीनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकारांना सांगितलं की पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। प्रत्येक 4 महिन्यात शेतकऱ्यांना 2,000 रुपये देण्यात येत आहेत। आता याच्यामध्ये असलेल्या मर्यादा काढण्यात आल्या आहेत। आणखीन सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे।